आकाशवाणी नागपूर आभरणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताला उद्योग आणि ज्ञानाचं जागतिक केंद्र बनवण्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. उपराष्ट्रपती पदासाठी उद्या होणार निवडणूक. राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून डॉ सी पी राधाकृष्णन तर इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीकडून माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी. नवीन नागपूर विकसित करण्यासाठी एनएमआरडीए आणि हुडको एनबीसीसी यांच्यात करार. आणि मध्य नागपुरातील एम्प्रेस मिल परिसरातील ऐतिहासिक शिकस्त भिंत कोसळली, कोणतीही जीवितहानी नाही. आता सविस्तर बातम्या. भारताला पुन्हा एकदा उद्योग आणि ज्ञानाचं जागतिक केंद्र बनवावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत अभियांत्रिकी निर्यात प्रोत्साहन परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. अर्थव्यवस्था सक्षम आणि स्वावलंबी असण्याची तसंच देशाच्या निर्यातीत वाढ होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. देशाच्या विकासात लघु मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांचं योगदान महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं.
एपीसी के लगभग 10,000 सदस्यों में 60% से अधिक माइक्रो स्मॉल एंड मीडियम एंटरप्राइजेस है. ये एंटरप्राइजेस बड़ी संख्या में रोजगार के अवसर प्रदान करती है. हमारी अर्थव्यवस्था में एमएसएमईज का योगदान महत्वपूर्ण भी है और सराहनीय भी. इसी द्वारा एमएसएमईज के निर्यात को बदलती परिस्थितियों के अनुरूप नई दिशा प्रदान की जाएगी.
जागतिक स्तरावर अर्थव्यवस्था अस्थिर झाली तरी त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ नये इतकी अर्थव्यवस्था मजबूत असावी असं राष्ट्रपती म्हणाल्या. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक उद्या होणार आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ सी पी राधाकृष्णन यांना तर इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या खासदारांची एक बैठक आज दिल्लीत बोलावण्यात आली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य या निवडणुकीत मतदान करतील. लोकसभेचे 542 आणि राज्यसभेचे 239 सदस्य मिळून 781 सदस्य उपराष्ट्रपती पदासाठी मतदान करणार आहेत. विजयासाठी 391 मतांची आवश्यकता आहे. वस्तू आणि सेवा कर जीएसटीमधल्या व्यापक सुधारणा सहकारी क्षेत्राला बळकटी देतील. उत्पादनं अधिक स्पर्धात्मक होतील. उत्पादनांची मागणी वाढेल आणि सहकारी संस्थांचं उत्पन्न वाढेल असा विश्वास सहकार मंत्रालयानं व्यक्त केला आहे. जीएसटी सुधारणा ग्रामीण उद्योजकता आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातल्या सहकारी संस्थांना प्रोत्साहन देतील आणि लाखो कुटुंबांना आवश्यक वस्तू परवडणाऱ्या दरात उपलब्ध होतील. देशातल्या 10 कोटीहून अधिक दुग्ध उत्पादकांना या सुधारणांचा फायदा होईल. शाश्वत कृषी प्रणालींना चालना मिळेल आणि लहान शेतकऱ्यांना फायदा होईल असंही मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. वस्तू आणि सेवाकर परिषदेनं 56व्या बैठकीत वस्तू आणि सेवाकर रचनेच्या सुसूत्रीकरणाला मान्यता दिली असून यापुढे फक्त 5 आणि 18% अशी 2 स्तरात जीएसटी कर आकारणी होईल. या सुधारणेचं स्वागत व्यापारी सामान्य नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर करत आहेत. ऐकूया यावर नागपूरचे अस्थिरोग शल्यचिकित्सक डॉ आकाश सावजी यांची प्रतिक्रिया.
नवीन जीएसटी कर सुधारणेप्रमाणे बऱ्याच जीवनावश्यक औषधींवरचा कर 0% करण्यात आलेला आहे. इतरही औषध किंवा ऑपरेशनची उपकरणे यांचाही कर बराच कमी करण्यात आलेला आहे. याचा पेशंटला बराच मोठा फायदा होईल. सर्व लोकांची सरकारविषयीची विश्वासार्हता निश्चितच वाढते आहे. अशाच पद्धतीने देशातली मेडिकल ट्रीटमेंट जितकी कमी दरात करता येईल म्हणजे उत्तम क्वालिटी पण कमीत कमी खर्च ह्यात मेडिकल ट्रीटमेंट होणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण विकसिततेकडे चाललो आहोत. सरकारच्या ह्या धोरणाचं मी खूप कौतुक करतो.
तरुणांमध्ये रोजगार आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी श्रम आणि रोजगार मंत्रालयानं केंद्रीय मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत आज एका खासगी कंपनीशी सामंजस्य करार केला. रोजगार निर्मिती हा बळकट आणि आत्मनिर्भर भारताचा एक महत्वपूर्ण स्तंभ असल्याचं प्रतिपादन मांडवीय यांनी यावेळी केलं. खासगी क्षेत्राशी भागीदारी केल्यामुळे रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतीलच. शिवाय कृषी सेवा आणि पायाभूत सुविधांसारख्या महत्वपूर्ण क्षेत्रांची प्रगती होऊन देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल यात महत्वाची भूमिका बजावत असून आतापर्यंत यात 51 लाखांपेक्षा जास्त नोंदण्या झाल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यातील महत्वाकांक्षी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे विदर्भ आणि मराठवाडा विभागातील पाणीटंचाई दूर करण्यासोबतच शेतीला शाश्वत पाणी पुरवठा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल 15 ऑक्टोबरपर्यंत शासनाकडे सादर करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसंच आर्थिक नियोजनासाठी केंद्र सरकारकडे निधी मागणीसंदर्भात पत्र पाठवून पाठपुरावा केला जाईल आणि राज्य सरकारकडून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नवीन नागपूर विकसित करण्यासाठी NMRDA अर्थात नागपूर मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी आणि हुडको NBCC अर्थात नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन यांच्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करार करण्यात आला. नवीन नागपूरसाठी NBCC प्रकल्प व्यवस्थापकीय सल्लागार म्हणून काम करणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत 1710 एकरमध्ये नवीन नागपूर क्षेत्र विकसित होणार असून 148 किलोमीटरचा नागपूर आउटर रिंग रोड उभारला जाणार आहे. 11,300 कोटी रुपये हुडको देणार असून यातील 6,500 कोटी नवीन नागपूरसाठी तर 4,800 कोटी रुपयांतून आउटर रिंग रोड तयार करून वाहतूक नियोजन करण्याचा मानस आहे. मध्य नागपुरात असणाऱ्या सर्वात जुन्या एम्प्रेस मिल परिसरातील मारवाडी चाळीला लागून असलेली ऐतिहासिक शिकस्त भिंत काल रात्री 11:30 वाजताच्या सुमारास अचानक कोसळली. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. भिंतीच्या मलब्याखाली दबल्या गेल्यानं चारचाकी वाहनं क्षतिग्रस्त झाली आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी आज घटनास्थळाची पाहणी करून विद्यमान मालकाला नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. 1889 मध्ये टाटा समूहानं स्थापन केलेल्या एम्प्रेस मिलचा हा परिसर आहे. भिंतीसह नजीकच्या नाल्यावरची स्लॅबही कोसळली. चौधरी यांनी धोकादायक स्लॅबचं काम त्वरित करण्याचं आणि जुनी भिंत पाडण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले. या भिंत कोसळण्याच्या एका CCTV व्हिडिओत दोन दुचाकी वाहनं त्या रस्त्यानं जाताना दिसतात. पहिली दुचाकी सुखरूप पुढे गेली तर दुसरी दुचाकी निघत असतानाच आकस्मिकरित्या भिंत कोसळल्याचं चित्र दिसत आहे. परंतु सर्व सुखरूप बचावले आहेत. आमदार रोहित पवार यांनी मी एका कंपनीला 90 कोटी रुपयांचा दंड माफ केला असा आरोप केला. त्यांनी हा आरोप सिद्ध करावा नाहीतर राजकीय संन्यास घ्यावा असं प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. महसूल मंत्री बावनकुळे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यांनी केलेला उल्लेख हा जुना आहे. तत्कालीन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्या प्रकरणात केवळ स्थगिती दिली होती. कुठलाही दंड माफ केला नव्हता. माझ्या कार्यकाळातही कुठलाही दंड माफ झालेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये आज वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बुलढाणा वाशिम आणि वर्धा जिल्हा वगळता नागपूरसह अन्य सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान उद्या आणि परवा हवामान सामान्य राहणार असून 11 आणि 12 सप्टेंबर रोजी चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान नागपुरात आज सकाळपासून अधूनमधून ढगाळ वातावरण असल्यानं वातावरणातील उकाडा वाढला आहे. येत्या काही तासात गडचिरोली जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. अमरावती यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात देखील ठिकठिकाणी हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. मुस्लिम बांधवांनी ईद ए मिलादची मिरवणूक 5 सप्टेंबर ऐवजी 9 सप्टेंबर रोजी अर्थात उद्या काढण्याचा निर्णय घेतला असून अकोला शहरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 5 सप्टेंबर रोजी ईद ए मिलादची मिरवणूक तसंच 6 सप्टेंबर रोजी श्री गणेश उत्सव मिरवणूक पाठोपाठ येत असल्यानं समाजात एकता अखंडता कायम राखण्यासाठी तसंच कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी मुस्लिम बांधवांनी ईद ए मिलादुन नबी मिरवणूक उद्या काढण्याचा निर्णय घेतला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताला उद्योग आणि ज्ञानाचं जागतिक केंद्र बनवण्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. उपराष्ट्रपती पदासाठी उद्या होणार निवडणूक. राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून डॉ CP राधाकृष्णन तर इंडिया या विरोधी पक्षाच्या आघाडीकडून माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी. नवीन नागपूर विकसित करण्यासाठी NMRDA आणि हुडको NBCC यांच्यात करार आणि मध्य नागपुरातील एम्प्रेस मिल परिसरातील ऐतिहासिक शिकस्त भिंत कोसळली. कोणतीही जीवित हानी नाही. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.